आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संशोधन आणि डीप टेकमध्ये भारताची क्षमता वाढवण्यासाठी युग्म परिषदेच्या आयोजनातून बळ मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. इलेक्ट्रिक वाहन जहाज बांधणी धोरणासही मान्यता. राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनानं केंद्रित केलं लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि नागपूर वाहतूक पोलिसांसाठी उष्माघात संरक्षण उपक्रम. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताच्या तंत्रज्ञानातल्या भविष्याशी संबंधित सर्व भागीदार युग्म या परिषदेत एकत्र आले आहेत असं सांगत प्रधानमंत्र्यांनी भारतानं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेली प्रगती नमूद केली. युग्म या धोरणात्मक परिषदेला आज दिल्लीत भारत मंडपम इथं सुरुवात झाली. त्या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. भारताची संशोधन क्षमता आणि डीप टेकमध्ये भारताची क्षमता वाढवण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्याला या परिषदेच्या आयोजनातून बळ मिळेल असं ते म्हणाले. परिषदेच्या माध्यमातून IIT कानपूर आणि IIT मुंबई इथं कृत्रिम बुद्धिमत्ता, गुप्तवार्ता, जैवतंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र यासाठीच्या भव्य केंद्राची सुरुवात होत आहे असं त्यांनी सांगितलं. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीनं नवीन शैक्षणिक धोरण राबवलं जात आहे असं सांगत त्यांनी या धोरणाची वैशिष्ट्ये आणि त्यातून शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल नमूद केले.
PM ई विद्या और दीक्षा प्लेटफॉर्म के तहत वन नेशन वन डिजिटल एजुकेशन इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण किया गया है. ये इंफ्रास्ट्रक्चर AI बेस्ड है और स्केलेबल भी है. इसका इस्तेमाल देश की 30 से ज्यादा भाषाओं और 7 विदेशी भाषाओं में टेक्स्ट बुक्स तैयार करने के लिए हो रहा. नेशनल क्रेडिट फ्रेमवर्क के जरिए स्टूडेंट्स के लिए अलग अलग विषयों को एक साथ पढ़ाना आसान हो गया.
युग्मच्या माध्यमानं विकसित भारत ॲट 2047 राष्ट्रीय नवोन्मेषाच्या आराखड्याला चालना देणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
वेव्स 2025 परिषदेमुळे देशातल्या तरुणांना खूप लाभ होईल असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी म्हटलं आहे. वेव्सच्या केंद्रस्थानी आजची तरुणाईचं असून कौशल्य विकास, स्वयंउद्योजकता आणि जागतिक सहकार्य क्षेत्रातल्या नव्या वाटा यामुळे खुल्या होतील असा विश्वास त्यांनी या संदर्भातल्या लेखात व्यक्त केला. काश्मीरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली. सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि दहशतवादामुळे मृत्यू झाला त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा संदेश या निर्णयातून घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
विशेषतः पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे. याचसोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे, ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे.
यासोबतच राज्य सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. प्रवासी वाहतुकीच्या EV वाहनांना अनुदान, काही विशिष्ट प्रकारच्या वाहनांना विशिष्ट मार्गावर टोलमाफी देण्याचाही निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहन वाढली पाहिजेत, चार्जिंग स्टेशनही वाढायला हवं यासाठी धोरणास मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज तोडणीसाठी स्वतंत्र धोरणासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. सोबत म्हणूनच मागच्या काळात पीक विमा योजनेत अनेक घोटाळे पाहायला मिळाले. 1 रुपयांतील पीक विमा योजनेत लाखो बोगस अर्ज करण्यात आले. त्यातून लोकांच्या निधीचा अपव्यय करणारे षडयंत्र केले गेले. गरजू शेतकरी विम्यापासून वंचित राहावे लागू नये म्हणून सुधारित योजना आणत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनानं लक्ष केंद्रित केलं आहे. जलसंपदा विभाग, महाजेनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अॅक्वा बॅटरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत अधिक सक्षम होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यापुढील काळात ऊर्जा क्षेत्रातील कामं विहित कालमर्यादेत संबंधित यंत्रणांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून 57,260 कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. या अंतर्गत राज्यात 8,905 मेगावॅट क्षमतेचे उदंचन प्रकल्प उभारले जाणार आहे. या प्रकल्पातून 9,200 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.
9 साइट्सवर पंप स्टोरेजचे करार आपण केलेले आहेत, ज्यातनं जवळपास 8-8.5 हजार मेगावॅट वीज निर्मिती आपण करू शकणार आहोत. 9 वेगवेगळ्या साइट्सवर हे पंप स्टोरेजेस तयार होणार आहेत. याच्यामुळे आता पंप स्टोरेजेसच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक जनरेशन करणारं राज्य हे आपलं महाराष्ट्र होणार आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की ही क्लीन एनर्जी आहे, ही ग्रीन एनर्जी आहे, त्यामुळे एक मोठा फायदा याचा महाराष्ट्राला होणार आहे.
नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते वाहतूक पोलिसांना उष्माघातापासून संरक्षण मिळावे म्हणून होमिओपॅथीचे सन केअर औषध तसंच रात्रीच्या अंधारात कर्तव्य बजावताना दृश्यता वाढवण्यासाठी शोल्डर रिफ्लेक्टर उपकरणे वितरित करण्यात आले. याप्रसंगी 550 वाहतूक पोलीस कर्मचारी यांना या औषधांचं आणि उपकरणांचं वितरण करण्यात आलं. येत्या काही तासांत विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता, तसंच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील नागपूरच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना दिल्लीत रंगणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला. वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात नियोजन प्रकोष्ठाच्या वतीनं आयोजित विशेष रोजगार शिबिरात विश्वविद्यालयाच्या विविध विभागांमधील 12 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. हैदराबाद येथील एसेस लिव्हलीहूड या स्वयंसेवी संस्थेला विश्वविद्यालयात आमंत्रित करण्यात आलं होतं. संस्थेनं विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली. यात 12 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संशोधन आणि डीप टेकमध्ये भारताची क्षमता वाढवण्यासाठी युग्म परिषदेच्या आयोजनातून बळ मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. इलेक्ट्रिक वाहन जहाज बांधणी धोरणासही मान्यता. राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनानं केंद्रित केलं लक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि नागपूर वाहतूक पोलिसांसाठी उष्माघात संरक्षण उपक्रम. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.